ओके सुपर हिट्स 93.5 वर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये अल्पावधी मध्ये ज्यांनी लोकांचा विश्वास प्रेम या सगळ्या गोष्टी संपादन केल्या असे शिवसाम्राज्य ढोल आणि ताशा पथकाचे फाउंडर्स आपल्या सोबत आहेत कुणाल भोसले सागर चौधरी महेंद्रजी आपल्यात आज नाहीयेत ते बाहेर गेलेले आहेत मराठी भाषेचे अर्थ कसेही निघू शकतात त्यामुळे तुम्हाला क्लिअरच सगळं करावं लागतं कुणालजी पहिले तर तुमच्या सगळ्यांचं ढोल हा विषय आणि शिवसाम्राज्य हे तर आता आपलं सगळं सुरुवात झाली पण ढोलाबद्दलचं जे फॅसिनेशन होतं जे प्रेम होतं ते फार पूर्वीपासून
हो बरोबर ऍक्च्युली ढोल आणि ताशा हा विषय असा आहे की मला महेंद्रला सागरला आमच्या आम्हाला कुठच्याही प्रकारचं असं व्यसन नाही
बरोबर
पण आम्हाला ह्याचं व्यसन तर नक्कीच आहे
बरोबर
या आम्हाला काम सुटलंय म्हणजे कामातनं जेव्हा आम्ही बाहेर येतो
बरोबर
तेव्हा आम्हाला काय सुचतं तर फक्त ढोल आणि ताशा
अच्छा
आम्ही एकत्र आल्यानंतर फक्त हाच विषय असतो अरे हे पथक अरे ते मुंबईचं पथक अरे त्यांनी ही ताल बसवली त्यांनी हाच विषय आमच्यामध्ये
बरोबर बरोबर
आणि जर आम्ही पथक आम्हाला एक्सपिरियन्स तर होताच एक्सपिरियन्स ऑलरेडी होता आणि कोणी एक्सपिरियन्स पर्सननी नवीन पथक काढणं आणि कोणी एक नवीन माणसांनी एक नवीन पथक काढणं त्याच्यामध्ये एक थोडासा फरक असा होता की आम्हाला माहिती होतं की काय करावं लागतं काय नाही करावं लागतं
बरोबर बरोबर
ह्याच्यात आम्हाला सगळ्यात मोठं सहकार्य जे लाभलं ते आमचे सुनील दादा गोडसे म्हणून आहेत
ते
मराठी फिल्म इंडस्ट्रीचे मोठे ऍक्टर आहेत ते
अच्छा
त्यांचं आम्हाला खूप खूप म्हणजे खूप मार्गदर्शन लाभलं त्यांनी आम्हाला साहित्यापासून ते कसं पथक उभं करायचं काय काय गोष्टी अडचणी देतात कारण त्यांचं ठाण्यामध्ये खूप मोठं पथक आहे
बरोबर बरोबर
खूप मोठा आणि जुनं पथक आहे तर त्यांचा अनुभव इतका दांडगा आम्हाला लाभला की आम्हाला फार म्हणजे काहीच अगदी फास्ट सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या मार्गी लागल्या
खरं
आणि त्याच्यातनं आम्ही मग एवढ्या फास्ट वर्कआउट करू शकलो की आम्हालाच एक्सपेक्टेड नव्हतं की एक तारखेला आम्ही शिबिर घेऊ का नाही
अच्छा अच्छा
आम्हाला टार्गेट तेच होतं की आम्ही एक तारखेला शिबिर घ्यायचं
बरोबर
पण ते एक तारखेला शिबिर अरे बाबा अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या सगळ्यात मोठी अडचण होती ती जागेची तर जागेची अडचण आम्हाला इतकी म्हणजे आमचं नशीब आमच्या तिघांचं नशीब इतकं बलवान होतं
बरोबर
की आम्हाला कॉलेज रोड नाशिक मधल्या कॉलेज रोड सारख्या ठिकाणी
बरोबर
किलबिल सेंट जोसेफ हायस्कूलने आम्हाला विदाऊट एनी हेजिटेशन आम्हाला सिस्टर अर्चना आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत
बरोबर
इथले जे प्रिन्सिपल आहे सिस्टर अर्चना म्हणून
बरोबर
त्यांचे आम्ही म्हणजे अगदी मनापासून त्यांचा आभार इतकं मानतोय की त्यांनी अगदी कुठचंही जरा सुद्धा आम्हाला काही वेळ न लावता ठीक आहे कोणाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही करा
बरोबर
एवढी मोठी मिशनरी स्कूल नाशिक मधली एवढी मोठी मिशनरी स्कूल आणि त्याच्यासाठी एक ढोल साठी त्यांनी एवढं प्रोत्साहन देणं ढोल आणि ताशासाठी एवढं प्रोत्साहन देणं ही खूप मोठी गोष्ट
खूपच मोठी गोष्ट ऍक्च्युली
म्हणजे एका मिशनरी स्कूलने ह्या सगळ्या गोष्टी करणं त्यासाठी आम्ही म्हणजे अगदी मनापासून म्हणजे माझ्या अंगावर काटा येतो आता
ऍक्च्युली
पण तरी त्यांचे खूप खूप आभार इतके आभार नाही की त्यांना आता मी शब्द नाही आहेत माझ्याकडे काय करायचं
डेफिनेटली नाशिक या गप्पा अशाच पुढे कंटिन्यू होणार आहेत थोडा स्वयं 4 सुपर हिट ट्रॅक्स बॅक टू बॅक बजाते राहो